चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तेलंगणाच्या कृषी मंत्र्यांनी केला महाराष्ट्राच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याचा दौरा। तेलंगणाचे कृषी मंत्री सिंगरेड्डी निरंजन रेड्डी जे महाराष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत, त्यांनी श्री सोमेश्वर साखर कारखान्याचा दौरा केला। रेड्डी यांनी सांगितले की श्री सोमेश्वर साखर कारखान्याशी जवळपास 27,000 शेतकरी जोडलेले आहेत आणि कारखाना इथेनॉल आणि विजेंच्या उत्पादनाबरोबर मोठा फायदा कमवत आहेत। बारामतीच्या आपल्या यात्रेदरम्यान रेड्डी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी काँग्रेस मंत्री शरद पवार यांचीही भेट घेतली। पवार यांच्याबरोबर बैठकीदरम्यान रेड्डी यांनी कृषी क्षेत्रासाठी 24 तास मोफत वीज, रायथू बंधू रायथू भीमा आणि के आर चंद्रशेखर राव यांच्या गतिशील नेतृत्वामध्ये TRS सरकारकडून कार्यान्वित करणाऱ्या इतर शेतकरी कल्याण योजनांना विस्ताराने सांगितल्या। तेलंगणाच्या गतीने झालेल्या विकासावर आनंद व्यक्त करून पवार यांनी अलीकडेच झालेला पाऊस, पीक आणि इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली।